ऐकणार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात गेल्या 24 तासात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला तर 33 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्राची सायबर अनुकूलन क्षमता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दल सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांनी सायबर सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आर्थिक क्षेत्राची सायबर सुरक्षितता मजबूत आणि सक्षम करण्यासाठी या दोन्ही संस्था आपापल्या विशेष तज्ञांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यभरात पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होत आहे. मात्र चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. एसएसपी खत देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरत 16% तर सल्फर आणि इतर घटक समाविष्ट आहेत. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि एसएसपीच्या 3 गुणी खतांचा वापर डीएपी खताला चांगला पर्याय आहे. त्यामुळे डीएपी खताची कमतरता भरून काढता येईल असं कृषी आयुक्तालयाचे उपसंचालक संदीप तांबे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मंगळवारी 18 तारखेला झालेली यूजीसी नेट परीक्षा पेपरफुटीच्या शक्यतेमुळे रद्द केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेत झालेला गोंधळ ताजा असताना नेट परीक्षेसंदर्भातला प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचं आणखीन एक उदाहरण असल्याचं पाटील यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या सूर्या वैतरणा देहरजा या नद्या ओसंडून वाहत आहेत. मनोरवाडा भिवंडी रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पालघर केळवे परिसरातील अनेक छोटे रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे. बोईसर धनानीनगरमधल्या अनेक सखल भागातही हीच स्थिती असून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. उमरोळी रमानगर इथंही पाणी भरल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर झाड कोलमडून पडल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे. डहाणू उपनगरीय लोकल सेवेवर परिणाम झाला असून गाड्या उशिरानं धावत आहेत. उद्या 21 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात आज योग जागरूकता फेरी काढण्यात आली. हिंगोली जिल्हा प्रशासन जिल्हा योग समिती पतंजली योग समिती माणिक स्मारक आर्य विद्यालयाचे विद्यार्थी तसंच योग जागृतीसाठी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी या फेरीत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यासाच्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन केलं. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 3 टप्प्यातल्या उपांत्य फेरीत काल भारताच्या ज्योती सुरेखा वेंडम परनीत कौर आणि आदिती गोपीचंद स्वामी यांच्या संयुक्त संघानं तुर्कीचा 234-227 अशा गुणांनी पराभव केला. शनिवारी 22 तारखेला अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी भारतीय संघ एस्टोनियाच्या संघाशी लढत देणार आहे. दरम्यान टेनिसमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. टी20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. दरम्यान आज सकाळी झालेल्या सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजनं इंग्लंडसमोर 181 धावांचं लक्ष ठेवलं. इंग्लंडनं हे लक्ष 2 गडी गमावत 18व्या षटकात गाठलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.